नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागापूर्वी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयज केरळचें नांव बदलपा खातीर केरळ नांव परिवर्तन विधेयक 2026 राज्यसभेत सादर करतले. लोकसभेत आयज खाण आनी खनिज विकास आनी नियमन सुदारणा विधेयक विचार आनी मंजुरी खातीर सादर करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या द ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लीक माय लायफ माय स्ट्रगल ह्या आत्मचरित्राचें प्रकाशन करतले. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान मध्य महाराष्ट्र ओडिशा झारखंड आनी अस्तंत बंगालात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी नायजेरियातल्या लागोसात सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल तलवारबाजी सर्तीत भारताच्या करण सिंग आनी शेरजीन शांतीमॉल हांणी भांगरा पदकां मेळ्ळी. आतां पुराय खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयज केरळचें नांव बदलपा खातीर केरळा नांव परिवर्तन विधेयक 2026 राज्यसभेत सादर करतले. लोकसभेत हे विधेयक काल मंजूर केले. राज्यसभा आयज राष्ट्रीय सहकारी उदरगत महामंडळ सुदारणा विधेयक 2026 चर्चा करून ते मंजूर करपाची शक्यताय आसा. खाण आनी खनिज विकास आनी नियमन सुदारणा विधेयक लोकसभेत विचार आनी मंजुरी खातीर सादर करतले. काल वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधी पक्षांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोनूय सभाघरांचें कामकाज परतून एक फावट आडखळ आयली. लोकसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुदारणा विधेयक 2026 मंजूर केले आनी राज्यसभेत न्यायाधिकरण सुदारणा विधेयक मंजूर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या द ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लीक माय लायफ माय स्ट्रगल ह्या आत्मचरित्राचें प्रकाशन करतले. हे वेळार प्रधानमंत्री एका सभेत लेगीत उलोवप करतले. हे आत्मचरित्र आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या जिणेंतल्या प्रवासाचो अत्यंत वैयक्तीक वृत्तांत सादर करता. हे आत्मचरित्रांत तांच्या जिणे प्रवासाक आनी भौशीक सेवेक आकार दिवपी मुल्या अणभव आनी परिस्थिती उजवाडायला. अरुणाचल प्रदेश हो भारताचो एक अविभाज्य आनी अभिन्न भाग आसा आनी ही निर्विवाद वास्तवताय कांयच बदलूंक शकना अशें भारतान काल परतून एकदां सांगले. काल नवी दिल्लींत प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जैस्वाल हांणी सांगले, भारत आनी चीन हांच्या मदल्या शिमेवयल्या वाठारा संबंदीत गजालींनी भारता चीन कडेन जावपी चर्चा करतना हे प्रस्न सगळ्यांत गंभीर मानतात हाचेर सदांच भर दिला. हे विशीं उलयतना तांणी म्हळें,
अरुणाचल प्रदेश भारत का एक अभिन्न और अविभाज्य हिस्सा है और यह एक प्रकार से एक स्वयं सिद्ध तथ्य भी है. कोई भी चीज इस निर्विवाद वास्तविकता को बदल नहीं सकता.
देशभरात आता मेरेन 10.33 कोटी परस चड शेतकार आयडी तयार जाल्यात अशें सरकारान सांगला. लोकसभेत बरयल्ल्या जापेर शेतकी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी सांगले, शेतकार आयडी वरवीं पीएम किसान प्रधानमंत्री फसल विमा येवजण एमएसपी आधारीत खरेदी पतपुरवण आनी आपत्ती निवारण अशा थेट फायदो हस्तांतरण येवजण्यांचे एकीकरण करपाक मेळटा. मोबायल फोन वापरून शेतकारांक स्वता फार्मर आयडी खातीर नोंदणी करपाक मेळटा अशें तांणी सांगले. भारतीय सेक्युरिटीज आनी एक्सचेंज बोर्ड म्हळ्यार सेबीन आपल्या नेमा खाला नोंदणीकृत महानगरपालिकांच्या डेट सेक्युरिटीज आशिल्ल्या नगरपालिकांनी स्टॉक एक्सचेंजाक आर्थिक निकाल सादर करपाच्या मुजतीत थाकाय दिल्या. काल जारी केल्ल्या सुदारीत चौकटी खाला आतां नोंदणीकृत नगरपालिकांक पयल्या अर्द वर्साच्या 60 दिसां भितर अर्ध्या वर्सांचे लेखापरिक्षण नाशिल्ले आर्थिक निकाल सादर करचे पडटले. ही मुजत पयली 45 दिसांची आशिल्ली. तशेंच वर्सुकी लेखापरिक्षेत आर्थिक निकाल लेखापरिक्षण अहवाला वांगडा आर्थिक वर्स सोंपतकच 90 दिसां भितर सादर करचे पडटले. हे आदी ही मुजत 60 दिसांची आशिल्ली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. केंद्रीय नवीन आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी काल नवी दिल्लींत केरळचे वीज मंत्री सनी जोसेफ हांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांनी जोसेफ हांकां राज्यांत नवीकरणीय उर्जा आपणावपाक नेटान उर्बा दिवची असो उलो मारलो. तांणी नवीकरणीय उर्जेचो वापर वाडोवपाची गरज आशिल्ल्याचें सांगलें. हे उपक्रमांत फुडें व्हरपा खातीर आनी केरळचे नितळ उर्जे कडेन जावपी संक्रमण आनी घटमूट करपा खातीर मंत्रालयाकडच्यान पुराय सहकार्य मेळटले अशें आश्वासन लेगीत मंत्र्यांनी दिलें. केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण आज हरियाली अमावस्येच्या निमतान नवी दिल्लीत एका व्हड झाडारोपाच्या मोहिमेचा शुभारंभ करतले. मंत्री चव्हाण हांच्या विनवणेप्रमाण तांच्या वृक्षमित्र अभियानाकडेन संबंधित देशभरातल्या हजारांनी वांगडी आपापल्या गावांनी आणि शहरांनी हे मोहिमेत वाटेकार जातले. देशभरात 50,000 चड झाडां लावपाची सामूहिक प्रतिज्ञा घेतल्या. हरियाली अमावस्या ही सैमाप्रती कृतज्ञता व्यक्त करपाची एक संद आसा अशें नागरिकांक आवाहन करताना मंत्री चव्हाण हांणी म्हळें. तांणी लोकांक सक्रीय सहभागातल्यान आनी आपल्या सरभोवतणची पांचवाचर वाडोवन हो सण सैमाचो उत्सव करपाचें आवाहन केलां. सैमाविशी कृतज्ञता फकत शब्दांतल्यानूच न्हय तर झाडां लावपा वरवीं दाखोवंक जाय अशें तांणी सांगलें. हे फकत पर्यावरण संरक्षणाचें कार्य न्हय तर फुडारांतल्या पिळगे खातीर सुरक्षीत संरक्षीत आनी सुंदर फुडाराची बुनयाद घालपाचो एक मार्ग आसा अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांणी ह्या वेळार सांगले. लोकसभा सभापती ओम बिर्ला हांणी आयज शास्त्रज्ञ आनी पद्मविभूषण डॉ विक्रम साराभाई हांच्या जयंती निमतान तांचो उगडास केलो. विज्ञान फकत प्रयोगशाळेत मर्यादित उरूंक फावना पूण तांचो हेत सामान्य मनशाचे जिवीत सुदारप आसूंक जाय अशें साराभाईंचे मत आशिल्ले अशें बिर्ला हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत म्हळां. साराभाईंच्या हे दूरदर्शी नदरेक लागून भारतांतल्या आर्विल्ल्या शास्त्रीय संशोधनाक बळगें मेळटा आनी अंतरिक्ष शास्त्रांचे राष्ट्र निर्माणाचे एक प्रभावी साधनांत रुपांतर जाले अशें तांणी नदरेक हाडले. डॉ साराभाईंच्या फुडारपणा खाला भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रो स्थापन जाली जी भारताक आत्मनिर्भर सक्षम आनी विश्वासात घेवपा सारखी अंतरिक्ष शक्त जावपा कडेन मार्गदर्शन करता अशें तांणी सांगले. आयज जम्मू आनी काश्मीरांतल्या श्रीनगरच्या नामनेच्या दाल सरोवराच्या काठावेल्या बुलेवार्ड रोडचेर भव्य तिरंगा यात्रा काढली. यात्रेचे फुडारपण नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी केले. हे यात्रेत हजारांनी विद्यार्थी सरकारी कर्मचारी सुरक्षा कर्मचारी आनी समाजातले वेगवेगळ्या पांवड्यावेले लोक वांटेकार जाल्ले. यात्रेवेळार वांटेकार जाल्ल्या सगळ्यांनी तिरंगा ध्वज उबयलो आनी देशभक्तीपर गीतां गायली. यात्रेवेळार जम्मू आनी काश्मीर पोलीस बँडान राष्ट्रगीत आनी हेर देशभक्तीपर गीतां सादर केली. कर्कटिका वाऊच्या शुभप्रसंगार आयज सकाळी केरळांतल्या हजारांनी भाविकांनी आपल्या पुर्वजांक नमन करपाक सुरवात केली. हिंदू परंपरेप्रमाण दिवंगत आत्म्यांच्या शांती आनी आध्यात्मीक मुक्ती खातीर विधी करपा खातीर कर्कटम म्हयन्यांतल्या अमावस्येचो दीस सगळ्यांत पवित्र मानतात. खुबशा देवळांनी हे विधी सकाळ फुडें 3:30 ते 5 मजगतीं सुरू जाले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज उदेन तर राजस्थान मध्य महाराष्ट्र ओडिशा झारखंड आनी अस्तंत बंगालात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान खात्यान फुडले 2 दीस देशाच्या ईशान्य वाठारात सिक्कीम अस्तंत बंगाल छत्तीसगड अस्तंत मध्य प्रदेश अस्तंत राजस्थान गुजरात कोकण गोय पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू आनी काश्मीर तशेंच अंदमान आनी निकोबार जुव्यांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगती गोंयांत 12 ते 16 ऑगस्ट मेरेन मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 3 वरांत उत्तर आनी दक्षिण गोंयांत कांय सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. नायजेरियांतल्या लागोसांत सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल तलवारबाजी सर्तींत भारतान आपली पदक मेळोवपाची प्रभावी माळ सुरूच दवरल्या. काल राती वरिश्ठ दादल्यांच्या गटात करण सिंग आनी शेरजीन शांतीमोल हांणी भारता खातीर भांगरा पदकां मेळ्ळी. 7-8-11 फाटी पडल्या उपरांत करण हांणी बेस बरें पुनरागमन करतना ह्या खेळांत 15-8-12 जैत जोडले. शेरजीन शांतीमोल हांणी दक्षिण आफ्रिकेचो तलवारबाज खेळगडो पिटर क्रुगराक 15-8-16 हारोवन पयली सुवात मेळ्ळी. वरिश्ठ बायलांच्या गटात भारतीय बायल तलवारबाज खेळगड्यांनी परतून एक फावट बेस बरो खेळ करताना 3 पदकां मेळ्ळी. तेंशका खत्रीन भांगरा पदक तर खुशी दाबाडेन रुप्या पदक मेळ्ळे. प्राची लोहान हिणें काश्य पदक मेळून भारताच्या पदक तालिकेत भर घाली. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज केरळचें नांव बदलपा खातीर केरळ नांव परिवर्तन विधेयक 2026 राज्यसभेंत सादर करतले. लोकसभेंत आयज खाण आनी खनीज विकास आनी नियमन सुदारणा विधेयक विचार आनी मंजुरी खातीर सादर करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लींत आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या द ट्रायम्प ऑफ द इंडियन रिपब्लीक माय लायफ माय स्ट्रगल ह्या आत्मचरित्राचें प्रकाशन करतले. भारतीय हवामान खात्यान आयज उदेन तर राजस्थान मध्य महाराष्ट्र ओडिशा झारखंड आनी अस्तंत बंगालात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. नायजेरियांतल्या लागोसांत सुरू आशिल्ल्या राष्ट्रकुल तलवारबाजी सर्तींत भारताच्या करण सिंग आनी शेरजीन शांतीमोल हांणी भांगरा पदकां मेळ्ळी. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.